चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर गैरव्यवहारात मायावती अडकणार? उत्तर प्रदेशातील कथित साखर गैरव्यवहारात बसपच्या नेत्या मायावती अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या साखर गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं छापे टाकून कारवाईला सुरुवात केली आहे। उत्तर प्रदेशातील माजी सनदी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले आहेत। त्यातून या कारवाईचा फास मायावतींभोवतीही आवळला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मायावतींच्या मुख्यमंत्री काळातील त्यांच्या प्रमुख सचिव राहिलेल्या नेत्राम आणि विनयप्रिय दुबे यांच्या निवासस्थानांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत। यातील नेत्राम हे मायावतींचे अतिशय विश्वासू सहकारी होते। मायावतींच्या इशाऱ्यांवर नेत्राम निर्णय घेत होते। त्यावेळी कॅबिनेट मंत्र्यांनाही नेत्राम यांची भेट घेण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती। यावरूनच त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय वजनाचा अंदाज येईल। मायावतींच्या कार्यकाळात नेत्राम हे अतिशय ताकदवान अधिकारी म्हणून ओळखले जायचे। अबकारी कर, कृषी उत्पादन, खाद्य आणि ऊस या क्षेत्रात त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं। मायावती सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी नेत्राम यांना फुटकळ खाती दिली होती। नेत्राम 2014 निवृत्त झाले, पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं नेत्राम पुन्हा चर्चेत आले होते। बसपच्या तिकिटावर ते निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तसं घडलं नाही।